नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षदा छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सद्याच्या उष्ण हवामानान देशातल्या लोकांनी चड जतनाय घेवची आणि हे संबंधी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. मन की बात या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीतल्यान प्रधानमंत्र्यांनी आयज राष्ट्राक संबोधित करताना सांगले,
इस समय देश के ज्यादातर हिस्सों में बहुत गर्मी पड़ रही है. तेज धूप, गर्म हवाएं, ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात कार्यावळीन गोयच्या लोलये काणकोणचे निवृत्त शिक्षक बाळकृष्ण अय्या यांच्या यत्नांचेर भर दिलो. तांच्या निर्धाराक लागून थळाव्या वाठारांत बऱ्याच काळासावन चालत आयिल्लो उदकाचो प्रश्न सोडोवपाक मदत जाली अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. हे बद्दल उलयतना बाळकृष्ण अय्या हांणी सांगले,
हे घरचे म्हागेले उदक जे आसा हे सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 500 ग्राम मेळटाले आणि नंतर ते फक्त खावचे पुरते घरा कडेन येऊन मेळटाले लोकांक. पूण डिमांड त्या जाय तितले चड उदकासाठी लोकांनी म्हाका त्रास केलो आणि हांवें दुसरो जागो घेऊन थंय बांय मारली आणि योगायोगान म्हाका त्या बांयी उदक चड मेळ्ळें आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन बसून घालून हांवें तें उदक पयलें घरा कडेन हाडलें आणि परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवच्यासाठी हांवें पायपांनी मुखार पुश केलो.
हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यात रामगड वाठारांत संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या प्रयोगशाळेन आज उच्च विस्फोटक बॉम्बाची यशस्वी चाचणी झाली. ही चाचणी टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीन वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाला घडवून हाडली. सरकारान फुडल्या महिन्याच्या पहिल्या तारखेसावन अंदूच्या 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातींचेर तात्पुरती सूट दिल्या. शेतकऱ्यांचे आणि पुराय मोल साखळीचे हित मदीत दवरून हा निर्णय घेतला असे कापड मंत्रालयान अधिसुचोवणे वरवीं सांगले. तसेच ऑफ सिझनान चालीक लायल्या ह्या उपायांक लागून कापड उद्देगा खातीर कापसाची फावती उपलब्धताय सुनिश्चित जातली. सूक्ष्म, ल्हान आणि मध्यम उद्योगांक आधार मेळटलो. उत्पादन खर्च नियंत्रणात उरतले आणि भारतीय कापड उद्योगाची स्पर्धात्मकताय घटमूट जातली असे सांगून या उपायावरवी शेतकऱ्यांचे हित राखून बाजारांत स्थिरताय सुनिश्चित दवरपाचेर मंत्रालयान भर दिलो. केंद्र सरकारान फाल्यां सावन सुरू जावपी परवाड्या खातीर पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाचेर सुधारित निर्यात शुल्क लागू केला. अस्तंत आशियातल्या संकटांक लागून जाल्ल्या अनिश्चिततेन पेट्रोलियम उत्पादनाची देशान उपलब्धताय सुनिश्चित करपाचो हो या निर्णयाचो हेत आसा. अर्थ मंत्रालयान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण पेट्रोलाचे निर्यातीचेर दर लिटराक 1.5 रुपया कर जाल्यार डिझेल निर्यातीचेर दर लिटराक 13.5 रुपया कर लागू जातलो. विमान इंधनाचेर आता दर लिटराक 9.5 रुपया थारायला. सुधारीत शुल्क फाल्यां सावन लागू जातले अशें कळीत केलां. आता ही एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. फाल्यां हे अर्ज करपाचो निमाणो दीस आसा. इत्सूक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आणि त्याची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी अल्तिनो पणजी हांकां सादर करचो. हवामान. भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी बिरेस्तारा मेरेन व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास काढला. तशेंच फाल्यां मेरेन ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास आसा. उदेंत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि विदर्भात गडगड आणि गारांच्या वादळाची खर शक्यताय आसा असे हवामान खात्यान कळीत केला. मजगती हवामान खात्याच्या माहिती प्रमाण आयज कोकण आणि गोयात उष्ण आणि दमट हवामान असतले. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर 2026 हंगामाचे निमाणे मॅचीन गुजरात टायटन्स आणि डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूर एकमेका आड खेळटले. सांजवेळा 7:30 वरांचेर हो खेळ सुरू जावपाचो आसा. दोनूय पंगड आयपीएलान आपले दुसरे किताब जिखपाचे दिकेन वतले. गुजरातान 2022 पहिले किताब जिखलेले जाल्यार RCBन फाटल्या हंगामान पहिलेच फावट जैत मेळयल्ली. इतल्यान हे खबरापत्र सोपले. नमस्कार.